आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दाओसमध्ये झालेल्या गुंतवणुकीपैकी 98% थेट परदेशी गुंतवणूक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून आदरांजली. पर्यावरण आणि वनहक्क चळवळीतले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं निधन. आणि रणजीमध्ये मुंबई महाराष्ट्र आणि विदर्भाच्या संघाचे सामने सुरू. स्वित्झर्लंडच्या दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचादरम्यान महाराष्ट्रानं केलेल्या सामंजस्य करारांच्या एकंदर गुंतवणुकीपैकी 98% गुंतवणूक ही थेट परदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात असून त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते दाओस इथून वार्ताहर परिषदेत बोलत होते. या परिषदेदरम्यान महाराष्ट्रानं एकंदर 61 सामंजस्य करार केले असून त्यामुळे 15,70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार असल्याची माहिती. यात गुंतवणुकीसाठीचे 54 तर उर्वरित 7 धोरणात्मक सामंजस्य करार असल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन उत्सुकतेचा किंबहुना विश्वासाचा आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या 29 28 कंपन्या भारतातल्या आहेत. 28 20 राज्यातल्या असताना दाओस दौरा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. 20 15 मुंबईतल्या, 4 पुण्यातल्या, 1 ठाण्यातली आहे असंही ते म्हणाले. त्याचवेळी गेल्या वर्षी झालेल्या सामंजस्य करारापैकी किती अंमलात आले याची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना केलं आहे. दाओसमध्ये सर्व गुंतवणूकदार एकत्र येतात त्यामुळे इथं येणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी यावर दिली आहे.
जवळपास यातले 98% एमओयू जे FDI आहे त्यामुळे त्यांची अशी इच्छा असते की त्यांचे जे ग्लोबल पार्टनर्स आहेत, त्यांचे जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा त्यांच्यासोबत जे लोक टेक्नॉलॉजी आणतायत अशा सगळ्यांच्या प्रेझन्समध्ये हे एमओयू झाले पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं नेटवर्किंगचं कनेक्टिंगचं एक महत्वाचं सेंटर आहे आणि इथला तुमचा प्रेझेन्स हा जे काही जगभरातले उद्योजक असतात आणि इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्या मनात कॉन्फिडन्स बिल्डअप करतो.
नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही. जनगणनेनंतर यासंदर्भातला निर्णय होऊ शकतो असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. अनेक ठिकाणी नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तयार केलं जाईल असं ते म्हणाले. प्रत्येक आदिवासी पाड्यावर महिन्यातले काही दिवस अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष जावं. पारधी समाजासारखे लाभार्थी जर शासनापर्यंत पोहोचू शकत नसतील तर संबंधित विभागानं त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देणं अभिप्रेत आहे असंही त्यांनी सांगितलं. पुणे शहरात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढलं आहे. मात्र हा संसर्गजन्य आजार नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केलं. याबाबतच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झालेल्यांची संख्या आता 59 झाली आहे. भारतीय कृषी व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषी उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 26व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या देश कृषी उत्पादन निर्यातीमध्ये जगात अग्रेसर ठरत आहे असं ते म्हणाले. ST बस स्थानकांची स्वच्छता ही कर्मचारी आणि प्रवाशांची संयुक्त जबाबदारी असून या अभियानाच्या माध्यमातून ST सर्व बस स्थानकं सुंदर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज म्हणाले. मुंबईत कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचा प्रारंभ त्यांनी केला त्यावेळी ते बोलत होते. या अभियानाच्या बोधचिन्हाचं अनावरणही यावेळी त्यांच्या हस्ते झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. नेताजी स्वातंत्र्य लढ्यातल्या सर्वात प्रेरणादायी नेत्यांपैकी एक होते असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेताजींचं समर्पण आणि आझाद हिंद फौजेची निर्मिती हा त्यांच्या शौर्याचा पुरावा आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान अतुलनीय आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रधानमंत्र्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या वचनबद्धतेबद्दल ओळखले जातात असं प्रधानमंत्री म्हणाले. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त राजभवन इथं आदरांजली वाहिली. मुंबई इथं मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. पर्यावरण आणि वनहक्क चळवळीतले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं काल मध्यरात्रीच्या सुमाराला नागपूरमध्ये निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हिरालाल यांच्यावर महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांच्या पुढाकारानं गडचिरोली जिल्ह्यातलं मेंढालेखा गाव सर्वसहभागानं कारभार करणारं गाव म्हणून आकाराला आलं. 2009 सरकारकडून सामुदायिक वनहक्क मिळालेलं ते पहिलं गाव ठरलं. त्यांना जमनालाल बजाज पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि इतर मान्यवरांनी हिरालाल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ कवी लेखक अनिल सोनार यांचं आज धुळे इथं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शहरातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनार यांची 21 नाटकं, 3 कादंबऱ्या, 6 काव्यसंग्रह, 38 एकांकिका, 1 आस्वादक समीक्षापर लेखसंग्रह, 1 विनोदी लेखसंग्रह, 5 बालकथासंग्रह, 2 एकांकिका, 1 हिंदी नाटक, 2 कथासंग्रह इत्यादी साहित्य प्रकाशित आहे. अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 6 जलयोद्ध्यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सहसंचालक डॉक्टर प्रवीण कथने यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यात पुणे जिल्ह्यातल्या काराठी गावच्या दीपाली लोणकर, अमरावती जिल्ह्यातल्या जरुडी इथले सुधार मानकर, सातारा जिल्ह्यातल्या किरक सालचे अमोल काटकर, धाराशिव जिल्ह्यातल्या खेडचे सुनील गरड, सांगली जिल्ह्यातल्या नानगोलेच्या छाया कोळेकर आणि लातूर जिल्ह्यातल्या हरांगुलच्या शीतल झुंजारे यांचा समावेश आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नाशिक इथं सुरू झालेल्या बडोद्या विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्रानं पहिल्या डावात दिवसअखेर 7 गडी गमावून 258 धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा सौरभ नवले 60 तर रजनीश गुरबानी 22 धावांवर खेळत होता. सिद्धेश वीरनं 48 तर यश क्षीरसागरनं 30 धावा केल्या. बडोद्यातर्फे अतित शेटनं 3 तर राज लिंबानीनं 2 बळी मिळवले. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या शरद पवार क्रिकेट अकादमीत आज सुरू झालेल्या सामन्यात दिवसअखेर जम्मू काश्मीरनं पहिल्या डावात मुंबईवर 54 धावांची आघाडी घेतली. जयपूर इथं विदर्भ आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात विदर्भाचा पहिला डाव 165 धावांवर संपुष्टात आला. येत्या 2 दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दाओसमध्ये झालेल्या गुंतवणुकीपैकी 98% थेट परदेशी गुंतवणूक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून आदरांजली. पर्यावरण आणि वनहक्क चळवळीतले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं निधन. आणि रणजीमध्ये मुंबई महाराष्ट्र आणि विदर्भाच्या संघाचे सामने सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया 8:05. नमस्कार.
We'll be right back.